ओके सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत. सध्या कोविड-19 सोबत दोन दोन हात करत असताना आपण सगळेच जण घरामध्ये आहोत. लॉकडाऊनचा काळ महाराष्ट्राकरता 15 दिवस आणखीन एक्सटेंड करण्यात आले आहेत आणि एस्पेशली बँकांचं काम कशा पद्धतीनं चाललेलं आहे, काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांमध्ये सूट देण्यात आलेली आहे, काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या बँकांकरवी या कोविड-19 सोबत दोन दोन हात करण्याकरता इनिशिएटिव्ह म्हणून घेण्यात आलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत जाणून घेण्यासाठी एसबीआयचे डीजीएम नाशिकचे सुधीर भागवत सर आपल्यासोबत. गुड मॉर्निंग सर.
व्हेरी गुड मॉर्निंग.
सगळ्यात आधी माझ्या मॉर्निंग नंबर वन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर.
थँक्यू, तुम्ही आम्हाला ही संधी दिली. बोला.
सगळ्यात महत्वाची गोष्ट, सध्या कोविड-19 सोबत आपण सगळेच जण लढतो आहोत, दोन दोन हात करतो आहोत, काय नेमकी पावलं बँकांनी उचलली आहे? एसबीआय बद्दलचं विचारलं तर एसबीआयनी कुठकुठच्या गोष्टी कोविड-19 पार्श्वभूमीवर केल्यात, कुठकुठच्या गोष्टींमध्ये बदल करण्यात आले?
कोविड-19 प्रमाणे पहिलं तर हे की बँकेच्या ब्रांचेसमध्ये लिमिटेड सर्व्हिसेस सध्या चालू आहे. फक्त चार प्रकारच्या सर्व्हिसेस बँक देत आहे, पैसे जमा करणं, काढणं, रेमिटन्सेस, गव्हर्नमेंटचं काम, आणखीन क्लिअरिंगचे चेक, एवढीच कामं सध्या बँकेकडनं चालू आहे.
बरोबर.
दुसरं बघितलं तर जे बँकेचे लोन बॉरोवर्स आहे, ज्यांनी बँकेकडनं पैसे घेतलेले आहे, ते कामं करतात, त्याच्याकरता विविध आरबीआयच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि लोकांपर्यंत पोहोचतोय.
नाशिक हे बोलणं असंच सुरू राहणार आहे, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत, बजाते राहू.